लीलाचाही दान मागायचे या ब्रह्मांडाला व्यापून द्यायचे. आणि कृष्ण एक्स्ट्रा ऍडव्हान्स सिक्युरिटी काय करते, या ब्रह्मांडाला घेऊन पूर्णपणे त्याला होल पाडतात आणि त्याच्यातनं जे काही जल आहे शिवकक्षेत, तर ते जल त्यांच्या चरणांचं प्रक्षालन करून खाली होत आहे. म्हणजे की केवळ बलिमहाराजांची आणि वामदेवांची लीला कोणतरी ऐकून त्यांच्या धामात प्रकट होऊ जाऊ शकतो इकडे, परंतु कृष्ण काय करतात की ज्याने कोणी लीला ऐकायला भेटणार नाही किंवा बघायला भेटणार नाही त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी ब्रह्मांड वेधून गंगाजल म्हणतात. आणि असं वर्णन आहे का भागवतामध्ये तुमच्या अध्यायामध्ये वर्णन की गंगेचा अवतार त्या ठिकाणी म्हटलं जातं की गंगा देवीने जो कोणी स्पर्श करतो तर त्याचे अनेक जन्माचे पाप नष्ट होऊन जातात. आणि जो कोणी गंगेच्या किमती राहून गंगेत स्नान करतो आणि भगवंतांच्या भक्ती करतो तर त्याला कृष्णप्रेम आणि भगवंतांचं काम लागतो. तरी गंगा देशात त्याची महिमा शिवजीनी जाणली म्हणून त्यांनी जटेमध्ये जाणली. का ब्रह्मजी पण म्हणतात की गंगा देशात की भगवंतांचे जे चरण तळवे तर त्यांना कुंकुम लावतात आणि ते कुंकुम मिश्रित ते जर जल पडतं त्या ठिकाणी ब्रह्मला तर ते जर लालसर रंगाचं असतं. म्हणून गंगेचं पाणी जर बघितलं तर लालसर रंगाचं आणि गंगेचं पाणी नील वर्ग असत. तर त्या प्रकारे ते गंगेचं जल ब्रह्मजी आपल्या कमंडलमध्ये भरून घेतात. कशासाठी की ज्यावेळेस वरदान द्यायचं असेल तर सोडण्यासाठी आणि दररोज आपल्या सगळं तर त्याच प्रकारे जसे भगवंतांचं चरण एक एक लोक वर घेत गेलं जसे या ठिकाणी वर्णन प्रमाण लोक ज्या लोक कपलोक स्वर्ग भगवंत सत्य लोक असं एक एक लोक जसं वर जातं त्या प्रकारे गंगा ज्या प्रकारे खाली येते तर ती एक एक लोकावरून खालीपर्यंत येते कुठंपर्यंत सुमेरू पर्यंत. असं वर्णन येत की ज्यावेळेस गंगा खाली येत होती हजारो वर्षानंतर ती ध्रुव रूपात ध्रुवरकावरून सुमेरू पर्वता सुमेरू पर्वतामध्ये चार विभागामध्ये विभागले जातात आणि मग एक एक विभाग सुमेरू पर्वतावर खाली येताना हिंदमत सिंह तर त्यातले एक जे याला गणता स्वर्गातून पृथ्वी लोकावर खाली येते जिला खाली आल्यानंतर आपण गंगा म्हणतो ही गंगा भागीरथांमुळे प्रकट झाली. तर या ठिकाणी वामनदेव जे ते आपल्या कार्यालयामध्ये प्रती जीवाला कशा प्रकारे भगवंतांची भक्ती पुन्हा आपल्या धामामध्ये घेऊन जाते हे कार्य. तर अशीच भगवंत आणि भगवंताचे जे भक्त असतात ते सदैव बद्ध जीवनशुद्धी कार्यालय असतात. तर असं पवित्र दिवस हे शिवजींचे शिवरात्र. तर भगवान शिव देखील आजच्या दिवशी विशेष लीला करतात. असं वर्णन म्हणजे शिवरात्रीमध्ये काय तर आजच्या दिवशी शिवजींचा जन्म झालेला आहे. आजच्या दिवशी शिवजींचा आणि पार्वतीचा लग्न झाला आणि आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी जो प्रलय होत असतो पाचच्या दिवशी त्यामध्ये महाशिवरात्र होतो कारण पूर्ण रात्रीमध्ये पूर्ण प्रलय होतो आणि सगळं काही पाण्यामध्ये त्यामुळे महाशिवरात्र होतो. तर आपण थोडक्यात शिवजींच्या विषयी चर्चा करणार आहोत कारण बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच अंशी असं होतं की शिवतत्व हे समजणं कठीण झालं. तर मी प्रयत्न करेन की लोकांना प्रेरणा वर्षांमधून समजून. तर शिवजी कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाही, स्वयं भगवंत असं ब्रह्मदेव ब्रह्मसंख्येमध्ये वर्णन करतात की श्रीराम यथा प्रदीपिका विशेष संजायते यथा कृतगस्थिती रसम दुताम तथा समुपैती कार्या गोविंदवाणी पुरुषम ब्रह्मजी सांगतात की ज्या प्रकारे दुधामध्ये रुजन घटलं की कधी म्हणतात त्या प्रकारे भगवान श्री हरी जे नारायण तर त्यांच्याच पासून वेगवेगळ्या ब्रह्मांडाचे काही कार्य करण्यासाठी विष्णू जे आहेत ते शिवजींमध्ये एक्सपान्शन करत असतात. परंतु आचार्य मुक्ती ज्याप्रमाणे दुधाचं दही होत पण दह्याचं दूध होत नाही त्या प्रकारे शिवतत्व हे पुन्हा कृष्ण तत्वाप्रमाणे पुरवत नाही. कारण कृष्ण आपलं एक्सपान्शन वेगवेगळ्या पद्धतीने करत होतो. जसं वर्णन येतं की भगवंताना ज्या सृष्टीची निर्मिती करायची असते त्यावेळेस प्रथम बलरामजींचं एक्सपान्शन केलं. बलरामजी नंतर मग चतुर्विंब, चतुर्विंब दुसरे महाचतुर्वी, त्याच्यात महासंकर्ष विष्णू, विष्णूंपासून शिवजींची निर्मिती होती. तर शिवतत्व हे अतिशय कठीण आहे समजण्यासाठी. शिवतत्व सांगतात बाकीचे चार तत्व तर हे सामान्य व्यक्तीसाठी समजण्यासाठी खूप कठीण आहे. शास्त्र एक हे राधा तत्व, दुसरे धामतत्व, तिसरे गुरुतत्व आणि चौथे शिव. हे तत्व सहजासहजी न समजण्यासाठी जसं आपण राधा तत्व सामान्य लोक राधारांची तुलना किंवा राधारांचं वर्णन कशा प्रकारे करतात की सामान्य स्त्री होती आणि तिचं कृष्ण प्रेमंत आणि त्याचं एक प्रेम कथन म्हणून श्रीमती राधारांकडे सामान्य लोक राधारांना समजवू शकतो तिचं भाव पण नाही समजू शकतो. राधारणी स्वयं कृष्णांपासून अभिन्न आहे, कृष्णांचे अंग आहे, म्हणून राधारणीला वेगळा पण समजू शकत. हे तत्व समजणं अतिशय कठीण जातं. त्याच प्रकारे आपण जसं वृंदावन मायापूरमध्ये जातो धामतत्व जे तर धामाच्या वेळेस आपण बघतो ते सामान्य दिसतं आपल्याला. तिथं पण बिल्डिंग सगळ्या प्रकारची घाम दुर्गंध दिसते, वेगवेगळ्या प्रकारचे पशुपाणी दिसते सामान्य वाटतं. तर ते आपण आपल्या दृष्टीने बघू शकतो. सवर्णांत की धाम आपल्या दृष्टीला पोहोचलं असतं, अदृश्य रूपात असतं, म्हणून आपण ते बघू शकत नाही. त्याच्यावर एक भौतिक प्रकृतीचा आवरण असतं. पण जर आपली दृष्टी शुद्ध झाली तर आपण धामामध्ये कृष्ण लीला बघू शकतो. तर आजही वृंदावनमध्ये कृष्णाची लीला होतात. कारण कृष्ण म्हणतात की एकदम पादन रक्षित एक पाऊ देखील वृंदावन बाहेर काढतात. वृंदावन पाऊ बाहेर काढतो काय काही लागतं दररोज दिला जातो वाचा. तर आपण बघू शकत नाही आपल्या दृष्टीमधून आपल्या बघू. त्याचप्रमाणे शास्त्र सांगितलं की गुरुष्णामध्ये गुरुला आपण सामान्य समजतो. कारण का ज्यास एक वैष्णव असतो शुद्ध होत असतो तो आपल्याच प्रमाणे कार्य करतो, आपल्याप्रमाणे जीवन करतो, खातो पितो. परंतु त्या व्यक्तीला आपण सामान्य स्तरावर होता उच्च स्तरावर होतो. पण होतं असं की आपल्या भौतिक बुद्धीने आपण त्याचा अभ्यास करतो त्यामुळे ते तत्व आपण समजू शकत नाही. किंवा आपल्याला वाटतं की गुरुला मी कसं गुरुंना आपण भेटू शकतो का, कारण त्याला त्यांचे माझे भेटही होत नाही. तर कसं काय आपण समजू शकतो की गुरु की माझं काय चाललंय काय नाही चाललंय. परंतु तसं नाही, जसं परमात्मा तत्व आहे त्याप्रमाणे गुरु देखील तत्व आहे. आणि प्रत्येक पूर्ण ब्रह्मांडामध्ये गुरुतत्व निवास करत प्रत्येक कणाकणामध्ये. आणि आपण जे कार्य करतो त्याला गुरु प्रत्येक शुभात पाहत असतो. म्हणून गुरुतत्व समजणं अतिशय कठीण. मग कधी कधी असं होतं की आपण बरेच काही शिकत होता बाबतीत विलास वर्णन ऐकलं की एक माताजी आली त्यांना मृत्यूच्या वेळेस म्हणत की गोल्डन स्टिक पाहिजे आणि छत्री पाहिजे. तर त्या माताजी आपल्या समोरच्या माताजी आणि हे सगळं कसं काय आलं काय माहिती नाही. ती गुरु महाराजांनी ते गोल्डन स्टिक आणि छत्री पाठवली. तर हे अचिंत्य केलं पाहिजे वाटतं की गुरुंना येतं नसून त्यांना कसं कळालं. हे गुरुतत्व प्रत्येक क्षणाला आपल्या बरोबर निवास करत असतो जर आपण त्या प्रकारे भेटलो. त्याच प्रकारे शिवतत्व देखील शिवतत्व काही लोक म्हणतात की शिवजी हे भगवान आहेत. काही लोक म्हणतात वैष्णव म्हणतात वैष्णव शिवजी वैष्णव आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आभास करायला लागले. तर हे जे शिवतत्व या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत आणि शिवजींचं जे कार्य त्याच्या विषयावर थोडीशी चर्चा. तर भागवतामध्ये आणि वेगवेगळ्या पुराणांचा आधार केला तर या ठिकाणी चार स्तरावर शिवजींचं वर्णन केलं जातं. जसं आपण बघितलं की क्रिएशन होतं त्यावेळेस महाविष्णूंद्वारे या बौद्धिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला जातो. आणि त्या दृष्टिक्षेपामध्ये ते दोन डोळ्याद्वारे दोन गोष्टींचं वर्णन करतात की एक डोळ्याद्वारे भगवंत काल स्थापन करतात आणि दुसऱ्या डोळ्याद्वारे भगवंत काय करतात की जीवाला त्या ठिकाणी स्थापन. आणि या दोन्हींचं मिळून एकत्र होतं आणि त्यामध्ये प्रकृतीचं स्थापन केलं तीन गुण. तर ह्या तिन्हीचं ज्यावेळेस एकत्रीकरण होतं त्यावेळेस वर्णन की शंभू तयार होतात. तर हे जे शंभू आहेत जे शिवजी आपण म्हणतो, तर ते शंभू जसं विष्णू पूर्ण रूपामध्ये नित्यस्थित राहतात त्याचप्रकारे शंभू देखील नित्यस्थित राहतात आणि साऱ्या ब्रह्मांडासाठी हे एक ते शंभू असतात. म्हणजे जसं महाविष्णू हे अखिल ब्रह्मांडाच्या रचना करतात करू शकतात, पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या शरीरात येऊ शकतात, तर त्याचप्रकारे हे जे शंभू आहेत ह्यांच्यापासून बाकीचे सगळे कार्य होतात. पण हे शंभू मुख्य सर्व ब्रह्मांडासाठी एक शंभू. त्यानंतर ज्या ब्रह्मांडाचं क्रिएशन होत, तर क्रिएशन नंतर त्याचं जे पालनचं काम असतं, तर त्या ठिकाणी ते जे शंभू आहेत त्यांचा एक अंश त्या ब्रह्मांडामध्ये जे कैलास करत असतात, तर त्यांना म्हणतात शिव, जे पार्वतीचे पती. तर हे शिव पालनाचं देखील कार्य करतात. कसं? तर हे पद्मपुराणात वर्णन येतं की शिवजींच्या अध्यक्षतेखाली पूर्ण पंचमहाभूती जे तत्व आहे पंचमहाभूती हे सर्व त्यांच्या अंडर असतात, त्यांच्या कंट्रोलमध्ये, आणि त्यांच्या किंवा इशाऱ्याने सगळं ब्रह्मांड क्रिएट म्हणजे जे काही पालन पोषण होतं ते चालू होणार. तर पालन पोषण दोन प्रकार असं एक आपलं खाणं पिणं आध्यात्मिक पालन असं वर्णन येतं पद्मपुराणात की शिवजी सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांचं स्थापन शिवजी करतात. वेगवेगळ्या गीत रचना जे काही नृत्य गायन या सगळ्या गोष्टींचा उद्योग शिवजी करतात. त्यांच्या डबरूमधून वेगवेगळ्या व्याकरणाचे बोल जे आपल्याला संस्कृत समजण्याचे अशा प्रकारे शिवजी पालन करतात. आपण नारद पंचरात्र ग्रंथ म्हणतो, तर नारद पंचरात्र हा ग्रंथ शिवजी नारदांना सांगत असतात. म्हणजे जी पूजा अर्चना पद्धत आहे ती देखील शिवजी पाठ. तर शिवजी हे भगवंतांसाठी विशेष कार्य करत असतात या ब्रह्मांडामध्ये. आणि तिसरे जे वर्णन म्हणतात ते म्हणजे की रुद्र. रुद्र म्हणजे जसं आपण क्रिएशन करत बघतो की प्रलयाचा काळ येतो त्यावेळेस संकर्षणापासून 11 रुद्रांची निर्मिती होती आणि 11 रुद्र प्रलयाचा काळ पूर्ण करत असतो. तर अशा प्रकारे शिवजी जे ते तीन स्तरामध्ये क्रिएशन मेंटेनन्स आणि प्रलय या तिन्ही गोष्टी ते भगवंताला मदत करत असत. आणि अजून एका ठिकाणी वर्णन येतं की सदाशिव. तर तुम्ही तो आपल्या क्रिएशनचं चालू होईल त्याच्यामध्ये एक शिवजीचं वर्णन सदाशिव, जे सदाशिव नारायणपासून हवी नाही, जे ते भगवंतापासून कुठल्याही प्रकारे येत सदैव वैकुंठामध्ये स्थित आहे. तर अशा प्रकारे चार शिवजींचं वर्णन वेगवेगळ्या शास्त्रांद्वारे वर्णन केलं, परंतु हे चारही शिवजी एकच आहे. फक्त भगवंतांना मदत करत वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत स्वतः साक्षी करायचे. म्हणून असं वर्णन आहे की शिवब्रह्मानंद भगवंतापासून वेगळ्या प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये कार्यरत असतात. ब्रह्मांड निर्माण करण्यापासून पालन पोषण करण्यापर्यंत तर इतर वेळेस शिवजींचं कार्य काय असतं, तर शिवजी आपल्याकडे जपमान येतात आणि त्या जपमानावर भगवान श्रीकृष्णाचं जप करतो. आपण सगळ्यांमध्ये शिवजीचा देव जप मागे डाव्यापाट्यावर पाय ठेवतात त्याच्या हात एका हातात जप त्याचं वर्णन भागतच नाही. तसं पोझिशन मध्ये त्या पोझिशनचं वर्णन संस्कृत श्लोकामध्ये वर्णन केलं आहे. तर अशा स्थितीमध्ये शिवजीचं देव ध्यानस्थ असत आणि कुणावर ध्यान करतात, तर भागवतातलं पाचसंघाचं एक वर्णन लावृत्त वर्षामध्ये ते निवास करतात आणि त्यांचे आराध्य जे संकर्षण जे तमोगुणाचं प्रतिनिधित्व करतात तर त्यांचं ते आराधन करतात. तर हे शिवजी जर आपण जीवन बघितलं तर सदैव आपल्याला प्रेरणा देईल, सदैव एक नवीन शिकवण देईल. त्यासाठी आपण शिवजीचं चरित्र सदैव अभ्यास करतो. विशेष शिवरात्रीचं नक्कीच त्यांचं जीवन चरित्राविषयी आपण त्याच्यावर काही शिकवण देणार. तर शिवींचं जे जीवन आहे ते त्यांचे एवढे काही आकार दिला आहे एवढे काही वर्णन आहे पण तुम्ही त्यात काही दोन तीन पॉईंट काढले की ज्या त्याच्यामध्ये चर्चा केली आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण मिळू शकतं आपल्याला एक चांगली शिकवण मिळू शकतं त्यामध्ये काही तू तीन गुणांचं वर्णन करणार तर ते ती पहिली गोष्ट ज्या तीन गुणांद्वारे आपण शिवजींकडे प्रार्थना करू शकतो त्यांचा आश्रय घेऊ शकतो शिवजी मुळात बाल महाराजांपैकी एक शुद्ध भक्तांमध्ये कृष्णाला बोलता आपण शकत असेल तर त्यांच्याविषयी आणि अशा शिवजींचं जर आपण विदा बघितल्या एकदम शरीर कशा प्रकारे त्यांनी ठेवलं असं शिवजींचं शरीर आहे जीवनचर्या आहे तेही मात्र शिकण्यास त्यांचा पहिला म्हणजे की ते सदैव भगवान नावामध्ये आपण केवळ चित्राद्वारेच नाही तर शास्त्राचा जरी अनुभव हे घेतला ध्यान केलं तर आपल्याला कळून येईल की शिवजी सदैव भगवंताच्या लीलेमध्ये भगवंताच्या नावामध्ये जिथं पण भगवंताच्या अवतारात शिवजी तिथं प्रकट होते का तर भगवंताची लीला बघण्यासाठी आणि त्याचं नाव स्मरण करण्यासाठी सदैव उत्सुक असते जसं आपण वृंदावन बघतो कृष्णाचा जन्म होतो त्या क्षणाला लगेच शिवजी दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी पुनावा येते आणि कृष्णाचा अवतार येतो आणि दुसऱ्या दिवशी तिथे शिवजी येतो आणि कृष्णा म्हणजे की नाही तर तुला वेश बघायचा आहे तुला बघूनच कृष्णाला आवडत होते त्यामुळे तुला शिवजी पण अर्थ करतात आणि नाही कृष्णा आणि कृष्णाला पण इकडे उत्सुकता लागली असते शिवजीचं दर्शन कृष्ण रडायला शांत होतेश्वर किंवा बाळाला बाबाचं दर्शन नाही दिलं त्यामुळे कदाचित आनंद असत एकदा गुरुवाराला दर्शन देतो मग ईश्वरा महाराजांनी ठीक येतो करत असत आणि जसं शिवजी दर्शन घेतला तर कृष्ण लगेच रडायचं म्हणतो आणि मग शिवजीला प्रणाम करताना जायला तसे शिवला माहिती म्हणते की बाबा थांबा थांबा तुम्हाला बघितलं की आमच्या बाळा रडायचं नव्हतं त्यामुळे तुम्ही आमच्या घरापासून लांब जाऊ शकता मी आमच्या घराजवळच जा आणि म्हणून मग नंतर बाबांचा जो महाल आहे त्याच्यावर त्याच्याच जवळ म्हणजे एका पायऱ्याच्या जवळच एक नंदेश्वर महादेव जिथं निवास केला तर भगवंतांना शिवजी एवढे प्रिय आहे की ते त्यांना सोडून द्यायचे आणि मला असं वाटतं की पंढरपूर मध्ये पांढरंग त्यांच्या डोक्यावर शिवजी ते शिवजीना डोक्यावर आवड करतात एवढे प्रिय त्यांना तर हे शिवजी आपल्या जीवनामध्ये सदैव कृष्णस्मरण आणि कृष्णध्यानामध्ये तल्लीन आणि म्हणून आपण अशा शुद्ध भक्तांचा संघ झाल्याचं कारण भागवत सांगतो भागवत सुंदर श्लोक येतो की निम्न गाडा मेथा गंगा वैष्णवाना देवाना पक्षतो येतो वैष्णवाना मेथा शिवजी निम्न गाडामध्ये गंगा जी खाली येणारी गंगा देवी ही सर्वात पवित्र श्रेष्ठ देवाना कृष्ण अच्युत सर्वश्रेष्ठ आणि वैष्णवांमध्ये शंभू सर्वश्रेष्ठ अशा शुद्ध भक्ताचा संघ घेण्यासाठी विस्तृत आपण करतो आणि म्हणून आपण शंभरची स्तुती करतो त्यांचा आश्रय देतो दुसरा पॉइंट आहे त्यांच्यामध्ये तो आपल्या जीवनामध्ये खूप महत्वपूर्ण आहे तो भक्तिमय जीवन एका साधायचा तो एक शिवजीमध्ये करुणा हा जर गुणाचा आपण अभ्यास केला शिवजीमध्ये त्यांच्याकडे शिकवण घेतली तर खूप मोठी गोष्ट शिवजीचं जर शिकवण घेतली तर पूर्णपणे करुणेवर आपण लेक्चरमध्ये ऐकलं वैष्णवमध्ये भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर सगळ्यात श्रेष्ठ गुण सगळ्यात श्रेष्ठ गुण की त्यांनी चौसष्ट महाजप करायचे वास्तव्य त्यांचं जर जीवन बघितलं आपण तर तेव्हा म्हणतात चैतन्य वापर प्रभूता तुम्ही सगळ्या जीवांना आणि त्यांचं काही तुम्हाला असं कुणाला नाही का आपलं आपल्याला जगवते आणि दुसऱ्याच करून घ्यायचं खूप कठीण जातं म्हणलं की ठीक आहे माझा हात दुखतोय बरोबर हात दुखतो माझं लोक दुखते तर आपण दुखते परंतु वैष्णव जे असतात सदैव करुणामय असतात सदैव दुसऱ्यांचं दुःख त्यांना बघून स्वतःच्या करुणा त्या संपाला आपणास कधी दिला असं तर चैतन्य महाप्रभू त्याच गोष्टी करायला सांगत विशेषतः हरिदास एकशे ब्याण्णव माळा लवकर महाप्रभू एकशे ब्याण्णव माळा जास्त कृष्ण होता ज्यावेळेस हरिदास ठाकूर एकशे ब्याण्णव माळा जप करून प्रचार करायचा त्यावेळेस महाप्रभू अधिक कृष्ण महाप्रभूने तुम्ही जप कमी करा महाप्रभू जपाविषयी खूप नाही महाप्रभू ज्यावेळेस हरिदास ठाकूर प्रचारामध्ये जातो त्यांच्या काही प्रचार करतो त्यावेळेस महाप्रभू अधिक खूप जाते त्या गोवा हरिदास त्यामुळे महाप्रभू अतिशय प्रसन्न शिल प्रभुपादांचं उदाहरण आपण म्हणू शकतो की प्रभुपादांचं सक्सेस काय सिक्रेट आहे सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे अनेक शिष्य सगळ्या शिष्यांमध्ये शिल प्रभुपाद का सक्सेस आहे त्याच्या इतर शिष्य प्रभुपादपेक्षा एकदम ऍडव्हान्स असतो एज्युकेशन मध्ये म्हणा किंवा पूर्ण वेळ संन्यास आश्रमामध्ये होते प्रभुपदग्रस्त आश्रमामध्ये परंतु प्रभुपादांच्या हृदयामध्ये जी करुणा होती कंपॅशन ते करुणेचं फळ म्हणजे की आपण बघतोय की स्पॉन्स असतो पूर्णपणे सक्सेस झाले आणि कृष्ण वाढवताच सर्व जगामध्ये त्याच प्रकारे शिवजी देखील ह्या बुद्धी द्यावी म्हणजे जेवणासाठी आपण करुणा दर्शन शिवजी वास्तविकमध्ये कोण आहे सदाशिव त्यांचं जीवन कसं आहे एकदम एवन क्लास जसं एकदम टॉपमोस्ट सोसायटीतला व्यक्ती झोपडपट्टी घेऊन राहून शकणारी कठीण वाटतं ना सदस्याची तयार नाही वाटतं तुला सांगितलं तुम्हाला तुमचं घर शोधून द्या आणि तुम्ही खालच्या स्तरावर या जसं की पेमेंट मोबाईल लावा त्याच्या मुलांनी आणून दिला आणि त्याला छोट्या रूममध्ये राहतो पूर्ण ज्या घरात आधी नसत आमच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला आता छोट्या घरात राहतो पण शिवजी वैकुंठामध्ये निवास करतात आणि ते शिवजी कुठे राहतात स्मशानामध्ये अंगावर कुठले कपडे घालतात बॅकग्राऊंडच्या मग अंगाला कुठलं भारी पाऊस पावडर वगैरे लावून बसा लावतो सापांचा दोऱ्या म्हणतात म्हणजे कपडे घालतो अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन त्याच्यामध्ये कशात की एकदा असं झालं होतं की शिवजी एकदम सुंदर वैष्णव पोशाखामध्ये दोन्ही कुर्तात लय किंवा सगळ्या गोष्टी ताकतीत एकदम आणि जप करतात आणि हे बघून सगळे वैष्णवांचे जे काही क्वालिटीज होत्या त्या सगळ्या केल्या आणि त्यांचे जे पार्श्व होते भूत केशव कृष्ण हे सगळे आले यांनी म्हटले की आपले महाराजांच्या वेगळ्या रूपात एकदम वैष्णव रूपात म्हणजे सगळ्यांनी एकदम भूती गुरता तिलक तिलक लावून एकदम व्यवस्थित पण कार्य मात्र काय बदलवलं नाही एकदम मदिरा मांस मशापण ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं बघितल्या सगळे वैष्णव असतं काय करायचं चला विष्णू काहीतरी करा याच्यामध्ये विष्णू म्हणा शिव म्हणा की हे सगळे उपद्रव करायला लागले संपूर्ण पृथ्वीला हंकारून द्या जर अशा प्रकारचं वाढलं कारण जर वैष्णव म्हणे आणि दुराचार करणारा कोणी समजणार पुन्हा शिवजीने काय आपल्या वैष्णव पोशाख काढला मृगचर्म लावला सापाने मांजायला आणि बसले बसले तर केवळ वैष्णवांसाठी केवळ भगवान आणि इतर जे जीव आहेत ब्राह्मणातले या जीवांना भक्ती द्यायला जातो जसं की आपण प्रचार करायला जातो प्रचार करायला माणसांच्या पण इतर जे एवढी त्याच्याबद्दल आपण पोहोचू नाही शकतो चैतन्य वापरून कुठली एवढी सोडली सगळ्यांना कृष्ण शिवजी अशा योनीमध्ये जातात भूत विशाल चकेच्या अशा योनीमध्ये जातात की त्यांना कोण स्वीकारत नाही आपण म्हणतात त्यांचा मुक्तीचा मार्ग नाही अशा लोकांपर्यंत जातात आणि त्यांच्यामध्ये राहतात त्यांच्याबरोबर राहून कृष्ण भक्ती करतात त्यांना देखील राम नाव समजलं असं म्हणतात की जो कोणी काशीमध्ये शरीर सोडतो त्याच्या कानात शिवजी जाऊन कामराव म्हणतात एवढं भाग नाही आणि ही करुणा आहे शिवजी या करुणेद्वारे शिवजी एक निम्न स्तरावर जाऊन शुद्ध वैष्णव आहे 12 महिन्याला आहे आणि त्यांचं जीवन काय भस्म लावायचं बरंच काही काही तर या सगळ्या हे त्यांची करुणा आहे त्याच प्रकारे एखाद्या शुद्ध गोपाची गोपाल काय माझं संन्यासी जीवन ते करतो काय झालं काय नाही राहते स्वप्नात त्यांच्या स्वप्नात करते आहे शिला गोपाळी आदेश अरे यात काल रात्री मला तर स्वप्न पडणार मला तर स्वप्न माहित होते तर शुद्ध भक्त जे असतात हे बंधू जीव सामान्य जीव आहे त्यांच्या स्तरावर येऊन त्यांना वर विश्वास असतात त्याच प्रकारे शिवजी देखील काय करतात की वेगळ्या प्रकारच्या लिला करतात या लोकांना स्वीकारतात त्या लोकांना माहित असं करत की काही असं कर्मकांड पुराणामध्ये वर्णन येते की एवढे जन्म झाले तर सूर्यशिला केली किंवा दुर्गेकडे जातात दुर्गेला गेली किंवा गणेश शिवसागरामध्ये लिला होत असताना अमृताची प्राप्ती करायची सर्वप्रथम प्राप्त झालं ते विष आणि एवढा मला विष होत की असं वर्णन येतात त्या भागवतात पूर्ण ब्रह्मांडाला जावळ नाश करून येतो असं विष होत सगळेजण एकदम घाबरले देवी देवता आणि दादा सगळे सगळेजण एकदम त्रस्त झाले आणि त्याचा एवढा ताप होता ताप ते सांगत होते आणि असा हा लाल विष्णू गेला तर विष्णू देवाच्या भगवान विचारलं की काय झालं तुम्ही पालन आणि तुम्हाला पूर्ण विश्वास होता शिवजी काय आणि शिवजीला पण पूर्ण विश्वास होता की पार्वतीला विचारला होती नाही सोमवार कारण आजकालसारखं नाही दुसऱ्याचं काय झालं तर शिवजी आणि त्यांचा परिवार खूपच सुंदर ते लगेच कॉम्प्लेट करता येईल ठीक आहे जीवासाठी चांगलं आहे निराश करत नाही जास्त विचार नाही आणि मग लगेच शिवजीने आपलं पूर्ण हलावी प्रार्थना केली आणि त्यांच्या गळ्यावर तर आचार्यांनी त्यांनी गळ्यात का आनंद केलं त्यांनी तर त्यांनी खाली जोडलं असतं तर हृदयामध्ये भगवंतांचं चिंतन करत राहतं त्यांना विराजमान करत राहतो जर हृदयात गेलं असत तर भगवंतांना हानी होऊ नये म्हणून त्यांनी गळ्यात ठेवली गळ्यात ठेवा म्हणून त्यांचं नाव होतं मुडकंठ कंठ त्या काळात शेवटी गौरव कंठ निळा त्याच्यामध्ये अधिक जो सोन्यात निळा पडले खूप सुंदर त्या आणि शेवटी इतर जीवांच्या कल्याणासाठी हे विषयी भाषण अशा अनेक लिला आहेत की शिवजींनी आपली करुणा दाखवली इतर प्रत्येक जीवांची आणि तिसरी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे जी आपल्या जीवनामध्ये खूप मॅटर करते त्यासाठी आपण सगळं जीवन त्या पद्धतीने वापरत असतो तर हे सांगायला खूप कळले नाही असं काही विचार असेल तर सांगू नक्कीच जसं आपण ज्या वेळेस वैष्णव कम्युनिटीमध्ये येतो किंवा एखाद्या सोसायटीमध्ये येतो तर काही दिवसानंतर आपले एक फ्रेंड्स आहे आपले चार एक फिक्स होत असत की एक व्यक्तीला होईल की हा एक म्हणजे असा आणि आपल्याला पण कळून जाते की आपण किती पाळतो आपला एक इमेज तयार होईल असं आणि प्रत्येक व्यक्ती इमेज टिकवण्यासाठी सदैव काय करत असतो मध्ये त्याच्याकडे होत नसेल तरी तस्तरी करतो आपण ते ठेवतो त्याला जसं की हा भरोसा काय उठायचा होत नाही उठायला आपण तरी पण म्हणतो का आपली इमेज कोण काय म्हणते काय म्हणणार मला की अरे काही दिवसात किंवा जे बाहेरचे इमेज आपला रिटायरमेंटचा काळ सेवानिवृत्त झाली सेवानिवृत्त होती का आपण ती इमेज दिसते कारण ज्यावेळेस कंपनीत मॅनेजर असेल तर त्याला सगळ्यांना सल्यूट द्यावं दुसऱ्या दिवशी असतो पोस्ट रिटायर होऊन तिथं जाणार तर कोणत्या विचारणार इमेज घ्यायची काम आणि म्हणून इकडं इमेजची माहिती असते असं अभिनेत्री सावंत इमेज ठेवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती स्कोर ठेवण्यासाठी खूप कार्यरत असतो की आपण स्कोर म्हणून तोडून रेकॉर्ड ठेवतो ती इमेज बनवून ठेवण्यासाठी सदैव लागेल त्याप्रकारे आपण भक्ती म्हणजे देखील ही जी एक इमेज बनलेली असते इमेज टिकवून ठेवण्यासाठी खूप काही कार्य म्हणजे त्याच्यामध्ये किंवा करूनच ती इमेज ठेवण्यासाठी शिवजी असे देखील म्हणजे अश्लेषा की तुम्ही मला स्वीकारा मानस मी कुठल्याही स्तरावर तुमच्यासाठी खालचा स्तराव शिवजींची सगळ्यात विशेष शिवला आहे मोहिनी अवतार मोहिनी रूपाला शिवजी आहे आणि असं कोण असं त्यावर आणि त्यांच्या जे पार्श्व असतात त्यांचे भक्त असतात त्यांनी संपूर्ण जीवन शिवजींना अर्पित केलं स्वतः त्यांची कल्पनी असते आणि अशा प्रकारे शिवजी कृष्ण मोहिनी रूपाकडून आकर्षित होतात आणि हरवतात पण तरी देखील त्यावेळेस असं म्हणलं तर ते शिवजी कृष्णा तुमची भक्ती करता तुमचं नामस्मरण करता तुम्ही मला कुठल्या स्तरावर आणून ठेवलं कुठं होतो आणि काय झालं असं शिवजी म्हणत शिवजी कृष्ण सदैव पसंत आहे तुमच्या देवाला कारण मी दुसऱ्या मनापण नाही करा असतो तुमच्या रूपात त्या काळात तुम्ही माझे स्वामी नाही सदैव तुमच्या रूपात असतो तीच पूर्ण तीच परफेक्ट आहे हे शिवजींचा प्रभाव हे शिवजींचा स्वभाव त्याप्रकारे भक्त जीवनामध्ये आपण असा व्यवहार असा आचरण खूप कठीण कधी आपल्या ती माझ्या मुलाचं काही असं झालं तुमची माहिती आहे कृष्णाने जर इच्छा असेल तर कधी कधी आपण सहनही नाही करू शकत जसं आपण आत्मिक वैष्णव आहे अशा प्रकारे व्यवहार करतो बाहेर आपला ऐकावं अगदी विश्वासला जातो असा व्यवहार करतो असे लोक बोलतात हेही आपल्या मुलांचा डाऊन करायचा प्रयत्न आपण इंग्लिश मध्ये भरपूर काही गोष्टी बोलतो ते मेंटेन करतो पण आपण ज्यावेळेस कृष्ण जर आपली इमेज खाली देत असेल तर सदैव आपण ह्याच पद्धतीने याच्यासाठी खूप खूप मॅच्युरिटी लागेल आणि खूप भरपूर तीव्रता भरपूर तीव्रता असेल तर आपण म्हणू शकतो की आश्लेष यथावधान खूप मॅच्युरिटी शिवजींचं जीवनचर्य आणि त्यांनी समाजासाठी काही मनात कार्य केलं अजून भगवंतांनी एक विशेष कार्य केलं त्याचं वर्णन थोडक्यात तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पद्मपुराणामध्ये वर्णन ते म्हणतात की कलियुगामध्ये काय स्थिती येणार आहे शुद्ध भक्तीचं वर्णन खूप कमी होऊ शकतं त्याचं पालन खूप कमी होऊ आणि म्हणून एक असा अवतार येणार आहे शिवभक्ती किंवा जे तत्वज्ञान याला लुप्त करतात बुद्ध अवतार बुद्ध अवतार असं केलं की त्याच्यामध्ये शुद्धभक्ती लुप्त करतात का तर त्याने शुद्धभक्ती ही सकाम कर्मामध्ये लोक दिला आणि त्याचा परिणाम किंवा कर्म कर्मयोगामध्ये आणि शुद्धभक्ती कर्मयोगाच्या परिणाम कुठेही अन्यायाभिलाषा कुठली अभिलाषा कलियुगामध्ये कमी प्रमाणात येईल आणि म्हणून मी काय करणार आहे अशा प्रकारचा अवसर काय शास्त्राने शिवभक्ती लुप्त होतो त्यावेळेस विष्णू म्हणतात की हे शिवजी तुम्ही पण असा अवतार घ्या की जे अवतार शुद्ध भक्तीला लुप्त करेल तर त्यावेळेस शिवजी म्हणतात की प्रभू असं कसं ठरतं तुमच्या शिवाय तुमच्याच अपोजिट तुमच्या पार्टीत राहायचं आणि तुमच्याच अपोजिट प्रचार करायचा जसं इलेक्शन असेल बीजेपीचा गट असेल काँग्रेसचा प्रचार करायचं किंवा काँग्रेसचा असेल बीजेपीचा प्रचार उलटा वाटतं विरोधा असं त्याच प्रकारे शिवजी म्हणतात की विष्णूची पूजा करायची विष्णूची भक्ती करायची आणि प्रचार कोणाचा करायचा मायावर असतात शुद्ध भक्ति काय की पूर्णपणे समर्पण. तर जे लोक आवेश आणतात भक्तीचा, तर अशा लोकांसाठी मायावर शास्त्र तयार केलं आणि माया शास्त्राद्वारे काय केलं की त्यांना बाजूला केलं शुद्ध भक्तीपासून. अशा प्रकारे शुद्ध भक्तीचं रक्षण केलं आणि शुद्ध भक्तीचं पालन कसं केलं, तर शंकराचार्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ज्याला बघितलं की भज गोविंद भज गोविंद भज गोविंद म्हणजे ही गोविंदांचं भजन करायचं हे सगळ्यात श्रेष्ठ. अशा प्रकारे त्यांनी सिद्धांत देखील पालन केलं. आणि ज्यावेळेस भक्तीचं पालन म्हणजे काय की जर अशा प्रकारचे जे तथाकथित लोक आहेत जे आवेश होणार लोक आहेत जसं काम करणारे व्यक्ती काही तर त्या लोकांना बाजूला ठेवतो. म्हणून सिद्धांत डॉक्टर होतात की मायावाचे भक्तीचा थोडं पालन आणि संरक्षण करत असतो. भक्तीवर डॉक्टर खूप चांगल्या प्रकारे पटवून देतात जेवणामध्ये की निश्चितच मायावाचे त्याला आपण कधी दोष नाही देतो त्याचा आपण सदैव श्रीकृष्णासाठी समजतात. तुम्ही कृष्ण गीतामध्ये गुरुनानांना अभ्यासता त्याच्यामध्ये शिवजी प्रत्येक केल्यासाठी कृष्णाला मदत करत असतात. गुरु कृष्ण गीतामध्ये शिवजीचा अशा भरपूर त्यांचं जीवनचे
Gracias.